आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. रंगाचो उत्सव होळी आज देशभर उर्बी उमेदीन मनयतात. हो उत्सव वायटाचेर बऱ्याचे जैत दाखोवपी आसून वसंत ऋतूच्या आगमनाची परब मनयतात. ह्या दिसा लोक एकामेकांक गुलाल वा रंग लायतात, शुभेच्छांची देवाणघेवाण करतात, गोड पदार्थांचो आस्वाद घेतात आनी जाणट्यांचो आशीर्वाद घेतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या निमतान लोकांक परबी दिल्या. होळी हो एक चैतन्यमय आनी आनंदाचो सण जो लोकांच्या जिवनात आशा आनी उत्साह निर्माण करता अशें राष्ट्रपतींनी म्हळां. होळयेचे विविध रंग देशाच्या विविधतेचे प्रतीक असून हो सण लोकांमदी प्रेम, एकता आनी बंधुत्वाच्या भावनांक प्रोत्साहन दिता अशें तांणी मुखार म्हळां. रंगाचो उत्सव सगळ्यांच्या जिवितांत नवी उर्जा आनी उमेद हाडटा अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशान म्हळां. होळी खेळटना लोकांनी फावो ती जतनाय घेवची. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना दिल्लीच्या एम्सांतले नामनेचे दोळे तज्ज्ञ आनी आरपी सेंटराचे मुखेल डॉ जे एस तितियाल हांणी दोळ्यांचे सुरक्षे खातीर प्रतिबंधात्मक उपाय घेवचे आनी खर आनी टॉक्सिक रंगांक लागून कसलोय संसर्ग जाल्यार हॉस्पिटलांक भेट दिवची असो सल्लो दिला. भाजपान लोकसभेच्या 111 मतदारसंघा खातीर उमेदवारांची पाचवी वळेरी जाहीर केल्या. हिमाचल प्रदेशांतल्या मंडी लोकसभा मतदारसंघातल्यान अभिनेत्री कंगना रनौत वेंचणूक लढयतली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संबलपुरांतल्यान आनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातल्यान लढ दितले. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय उजियारपुरांतल्यान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग बेगुसरायांतल्यान आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी रविशंकर प्रसाद बिहारांतल्या पटना साहिब लोकसभा मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतले. मेरठ लोकसभा सुवाते खातीर अभिनेतो अरुण गोविल भाजपचे उमेदवार आसतले. आदल्यो केंद्रीय मंत्री मनेका गांधी सुलतानपुरांतल्यान वेंचणूक लढयतली जाल्यार युपीच्या पिलीभीत लोकसभा मतदारसंघातल्यान युपीचे मंत्री जितीन प्रसाद भाजपचे उमेदवार आसतले. काल भाजपान प्रवेश केल्ले आदले काँग्रेस फुडारी नवीन जिंदल हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतले. भारतीय जनता पक्षान दक्षिण गोयची उमेदवारी पल्लवी देंपे हांका जाहीर केल्या. अबकी बार 400 पार ही घोषणा खरी थारतनाच हे खेप दक्षिण भारतान लेगीत भाजप सयत एनडीएक दोळे दिपकावपी यश मेळटले अशी आस्त मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. शेनवारा राती एनडीटीव्हीचो सर्वोत्कृश्ट कामगिरी करपी ल्हान राज्या गटा खातीरचो ल्हान राज्य गटान पुरस्कार घेतल्या उपरांत संवादाच्या कार्यावळीत ते उलयताले. प्रचारा निमतान कर्नाटका, केरला, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांची भोवणी हांवें केल्या. दक्षिण भारतान सुद्धा आता भाजपचो प्रभाव वाढपाक लागला. प्रचार करतना म्हाका ही गजाल जाणवली, हाका लागून एकल्या भाजपाक 370 परस चड आनी एनडीएक 400 परस चड जागे मेळटले. अबकी बार 400 पार घोषणेन गोयचे 100% योगदान आसतले, गोयचे दोनूय जागे भाजपूच जिखतलो असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. पणजे स्मार्ट सिटीची कामां सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर योग्य आनी पूरक थारची स्मार्ट सिटी महामंडळान सल्लागार समिती स्थापन केल्या. गोय राज्य दिव्यांग आयोगाचे सचिव हे सल्लागार समितीचे अध्यक्ष आसा. आयोगाचे सचिव हे सल्लागार समितीचे अध्यक्ष आसा. अध्यक्षासयत समितीचे 10 वांगडी आसा. दिव्यांग मंडळाचे सल्लागार प्रकाश कामत, ट्रॅकचे अध्यक्ष अवेलिन ओडिसा आनी हेर सल्लागार समितीचे वांगडी आसा. स्मार्ट सिटी येवजणे खाला रस्ते, सिवरेज तशेंच हेर कामां सुरू आसा. सामान्य लोकांसयत या मुळाव्या सुविधांचो दिव्यांग तशेंच ज्येष्ठ नागरिकांक उपेग जावपाक जाय. ही समिती कामाची पळोवणी करून आवश्यक अश्यो सुचोवण्यो करतली. कामाची पळोवणी करपाचे अधिकार समितीक आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.